कैमरा एक्शन।
नमस्कार, मी संतोष जुवेकर, तुम्ही ऐकताय लाइट्स कैमरा एक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत। मी ठाण्याला आजीकडे राहायचो, तर तिथे जोशीवाडा, तिकडे दत्त मंदिर, तिकडे अजूनही गणेशोत्सव होतो। मग गणेशोत्सव असलं सार्वजनिक की तिथे स्थानिक कलावंतांना वाव असा एक कार्यक्रम असायचा, त्यात मी मिमिक्री करायचो। मला तेव्हा वेसावकरांची कमाल आणि हिरोंची धमाल,
सुदेश भोसलेंची
तेव्हा ती कॅसेट आली होती, अगदी नवीन नवीन कार्य। मला मामाने सांगणार नाही, तो एकच माणूस आहे, तो आवाज काढतो। तो मला काय सांगतोस, आवाज काढतो माणूस एकटा एवढं सगळ्यांचे। आणि मी तेव्हा मी प्रयत्न करेन, म्हणून मी असं मग तेव्हा बरोबर येतात की नाही माहीत नाही, पण असं करायला लागलो होतो। मग ते मिमिक्रीचे कार्यक्रम कर पहिला कार्यक्रम मला आठवतो मी केला होता त्याच स्टेजवर। माझं पहिलं जर स्टेज परफॉर्मन्स असेल तर तो दत्त मंदिरात, तिथे मिमिक्री केलं होतं। मग त्याच्यानंतर थोडा धीर चेपला गेला, मग ब्रेक डान्स वगैरे करायला लागलो होतो। सगळ्या गोष्टी तिकडे केलेल्या आहेत, सगळे धंदे केले। हां, होळी वगैरे आम्ही असायचे सार्वजनिक होळी, म्हणजे जे वर्गणी देत नाहीत ना नाही बोम नाही, त्यांनी समजा कपडे वाळत घातले असतील किंवा त्यांची काही टोपली किंवा काही बाहेर असेल, ते आणून होळीत टाकायचं।
संध्या लई किडे गेले त्यार तू आयुष्यात।
दिवाळीची पहाट आहे ना, पहाटे 2:30 त्यांच्या कड्यांवर बॉम्ब लावायचे, पळायचं डॉंग, फुटला की बोंबा बोंब बाहेर। आम्ही कल्टी किंवा स्कूटरमध्ये सायलेन्सर मधून बटाटे चिपून ठेवायचे त्यांच्या असे टाकून।
ह्यावरून आम्ही तुम्हाला कुठल्याही चुकीचा मेसेज देत नाही आहोत, फक्त करामती आहेत जे ऍक्च्युली संत्याने केलेले आहेत।
10वीला असताना माझं पहिलं अफेअर, ती आवडायची माझ्या मित्राला, तर आम्ही त्याला सगळे बोलू, अरे जाऊन विचार ना नाही मग एकदम येऊन मी जाऊन विचारू का, नाही वेळ येईल तेव्हा मी विचारेन, तू नको विचारू, मी स्वतः विचारू। तर असं बोलता एकदा आम्ही लायब्ररीत मग एका यायला लागलो, तर ती माझी आंटीची ओळख झाली, पण मला समोर ते आवडायला लागली। मी तिला विचारून टाकलं, मला तू आवडत, ती हो म्हणाली। पण तो प्रपोज कसा होतो माहिती आहे का, मी सकाळी 7 ते वेकेशन बॅचेस असायचे ना, का सुट्टीत क्लास घेतात मला कळत नाहीत, असो 5:30 मी भेटलो पहाटे। आणि तुझं ड्रेसिंग ऐकशील ना, कुर्ता घेतला होता असा, ट्राऊझर इन केला होता कुर्ता, आणि आता एवढा बक्कलचा बेल्ट, आणि मला नुकतं ना आजीने एक चेन दिली, त्यात वाघनख होतं ते वर, आणि मोजडी घालून तिला प्रपोज करायला गेलो होतो। मोजडी अशी वळते ना अशी थंडी, 5:30 थंडी, मी माझी सायकल घेऊन, तर मी तिला काय प्रपोज म्हणजे काय, मला तुझे लग्न करायचंय डायरेक्ट। आणि मग ते आमचं जे काय ते झालं, मग तिथून जे सुरू झालं, त्याच्यानंतर ना त्याला कळलं की तिचं आणि माझं अफेअर झालं। तर माझ्या घरी एक निनावी चिठ्ठी आली होती, तुमचा मुलगा हरामखोर आहे, नालायक आहे, नीच आहे, घाणेरड आहे वगैरे वगैरे। ती नंतर कळली, ती त्यांनी पाठ त्यांनी सांगितलं आत्ता 2-3 वर्षापूर्वी आमचं रिन्युन झालं होतं, भेटलो होतो, ते बोलत होतो, तू आठवतो त्या चिठ्ठी, मी पाठ टाकले तुझ्या घरात। मला आई हे काय आलं तुझ्या ना, तुमचा मुलगा घाणेरड आहे, नालायक आहे, नीच आहे।
11वीत कोणत्या कॉलेजला होतास तू?
11वी 12वी मी न्यू कोळवा स्कूल, अगदी गणवेशातलं कॉलेज होतं ते। तर मग ती तिचं सकाळचं कॉलेज आणि माझं दुपारचं कॉलेज, किती ठोकून ठेवली ती बघ। ती सुटली ना, मी मुद्दाम खिडकीत बसायचो, तर मी एकदा आठवते म्हणतो पहिले म्हणून डायरेक्ट उडी मारली रेतीवर आणि कळटी तिच्याबरोबर निघून गेलो होतो बाहेर।
बापरे, असे खूप महान किस्से आहेत संत्याचे। पण मला सांग संत्या की त्यानंतर मला असं वाटतं एकांकिका स्पर्धांची सुरुवात तिथूनच होत असते, सो तिथून तुझे परफॉर्मन्सेस कसे पुढे आले, तू कसा पुढे आलास?
या क्षेत्रात येणं माझं, मी आलो म्हणजे मला आणलं गेलं, नंतर मला ते आवडायला लागलं ऑब्व्हियसली। मी जरा थोडासा वाम मार्गाला गेलो होतो।
तू मारामारी केलीस?
हा, खूप केल्यात। एक घटना घडली होती आमच्या ज्या बिल्डिंगमध्ये मी राहत होतो, जेव्हा आमची चाळ आता गेली आणि बिल्डिंग झाली होती, तिथे आम्ही राहत होतो। तर इस्त्रीवाला होता, त्यांनी एका लहान मुलीवर त्यांनी खूप विचित्र प्रकार केला होता। मी कॉलेजमधून घरी आलो होतो आणि आईने मला सांगितलं की तुला कळलं का त्या इस्त्री असं। तर मी जेवण उठलो, घरातली बॅट घेतली, आतमध्ये गेलो, शटर बंद केलं आणि पार फोडलं त्याला। मग त्यांनी तो गेला, पोलीस कंप्लेंट केली, पोलीस आले मला घेऊन गेले। तो नुकता त्याच्यावरती त्याला पोलीस तो जाऊन आणलो, त्याला काहीतरी जामीन मिळाला होता। म्हटलं मिळत दिला कसा, म्हणजे मारला त्याला। पण माझे सगळे एरियातली पोरं मित्र आणि बाकीचे पण की त्याची बरोबर त्यांनी केलं, त्यांना मारला, ते त्याने असंच केलं होतं, त्याला मारायलाच पाहिजे होतं। ते जे होते ना इन्स्पेक्टर, ही वॉज सच अ जेन्युइन पर्सन। त्याच्यानंतर ते झालं, तिथून बाहेर पडलो, त्याच्यानंतर बाबांनी मला डायरेक्ट वसईला पाठवलं, भावाकडे 3 वर्ष वसईत ठेवलं। परत तिथे 3 वर्ष घरापासून लांब राहिलो, मग तिथे भावाच्या हॉटेलवर काम केलं, हॉटेल सांभाळलं, जॉबही केला। एखादं प्रोडक्ट आलं की ते पानाच्या टपऱ्यावर उभं राहतात मग ते करायला, की तुम्ही आमचे कुठलंही ड्रिंक वगैरे आलं तर ते कपडे घालायचे आणि उभं राहायचं आणि मग ते फ्री गिफ्ट।
तू सेल्समॅन होतास?
हा, सेल्स पर्सन, ते आम्ही ते हँडबिल वगैरे देतात, तसं तिथून सुरुवात केली। म्हणजे स्टार्ट वर्किंग विथ डन माय ADC ॲडव्हान्स डिप्लोमा कम्प्युटर आर्ट्स इन ॲनिमेशन अँड ग्राफिक्स। तर मी सांगितलं, मग आत्ता मला बोलता येत नाही, जीभ जड होती यार, ते असं मी काहीतरी शिकलो होतो. एकतर ते शिकलो होतो का माहिती का, त्याच्यावर मागे एक कारण आहे. ही पहिली दुसरी मुलगी मला आवडली, ती त्या क्लासला जाते. मला आजीनं खूप आमिष द्यायची की तू यावर्षी बाई इथे एवढे टक्के घडलेस, पास झालास ना तुला येईन. तर आजी म्हणून तुला काय हवंय, मला कम्प्युटर क्लास जॉईन करायचंय, ॲनिमेशन शिकायचं आहे. तू आजीला आधी ऊर भरून माझं पोरग सुधारलं की एवढा मोठा विचार करते. आजीने कसं बसं काहीतरी करून 5000 रुपये फी भरली आणि मग मी क्लासला जाऊ लागलो. पण मग जिच्यासाठी ऍडमिशन घ्यायला पहिले गेलो होतो तिची अफेअर झालं. हा 5000 मी वसूल केले.
तू वसूल केले. 93.5